चितर क्रमांक 30 स्वर्गारोहण। मरणातून उठल्यावर 40 दिवस पर्यंत कई लोकायले येशू दिसला आणि लोकायले दाखवून दिलं की तो जिवंत आहे। त्याच्या बाद येशू त्याच्या बापाकडे जायचे दिवस जवळ आले तेव्हा काउन का ज्या कामासाठी त्याले पाठवलं होतं ते काम त्यानं पूर्ण केलं होतं। वरती जायच्या अदुगर त्यानं आपल्या चेल्याले सांगितलं की हा सुसमाचार जागोजागी ऐकायले सांगा। चेल्याने येशूले वर स्वर्गात जात असताना पाहिलं, मग दोन स्वर्गदूत अभायात प्रगट झाले आणि त्याने चेल्याले सांगितलं की जसं आता तुम्ही येशूले वर जाताना पाहिलं तसाच तो वरून पुन्हा या जगात येईल।